आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गालाही मंजुरी क्रांतीज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं झोडपलं. आता सविस्तर बातम्या सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. कोल्हापूरच्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या. वारणा विद्यापीठाचं उद्घाटनही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील संस्थांनी व्यवस्थापनात अचूकता आणावी अधिकाधिक युवांना या क्षेत्राशी जोडून घ्यावं असं त्यांनी सुचवलं. सहकारात खरं सहकार्य हवं व्यक्तिहित नको असं राष्ट्रपती म्हणाल्या. तात्यासाहेब कोरे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या वारणा महिला सहकारी उद्योग समूहानं सहकारातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात पर्यायानं देशातील विकासामध्ये मोठं योगदान दिलं आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. महिलांच्या योगदानाविषयी बोलताना त्या म्हणाल्या
किसी भी समाज के समय के विकास के लिए उसके सभी सदस्यों का सर्वांगीण विकास आवश्यक है. महिलाएं समाज के अहम हिस्सा है. उनकी उपेक्षा करके कार्य भी समाज विकास नहीं हो सकता है. आज महिलाएं आगे बढ़ रही है, देश आगे बढ़ रहे है. इस तरह के संगठन को मैं सराहना करना चाहती हूँ. सरकार अपने तरफ से प्रयास कर रहे हैं, लेकिन संगठन भी इस तरह के संगठन भी प्रयास कर रहे हैं, जिस वजह से आज महिलाएं अपने पांव पे खड़े हैं और देश को विकास करने में योगदान दे रहे हैं.
विकासात जोवर महिलांची भागीदारी वाढणार नाही तोवर विकास होणार नाही या तात्यासाहेब कोरे यांच्या दृष्टिकोनाची कास धरत राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. तत्पूर्वी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल कोल्हापूर विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा केली. राष्ट्रपती कालपासून 3 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्या पुण्यातील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच मुंबईत विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न वाढावं या हेतूनं 13,966 कोटी रुपये खर्चाच्या 7 महत्वपूर्ण योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. डिजिटल कृषी अभियान अन्न आणि पोषण सुरक्षेची योजना त्याचबरोबर कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 2,291 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पशुधनाचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच फलोत्पादनाच्या शाश्वत विकासासाठीच्या योजनांनाही काल मान्यता देण्यात आली. 3 रेल्वे प्रकल्पांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये राज्यातील मुंबई ते इंदूर दरम्यानच्या मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी 18,036 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. शासनाच्या वतीनं काल 2023-24 साठीच्या क्रांतीज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकंदर 109 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, विशेष कला क्रीडा शिक्षक, दिव्यांग शिक्षक आणि स्काउट गाईड शिक्षकांचा समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यातील पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले,
दुसरा जो आहे तो 17.5 किलोमीटरचा जो होता तो पीसीएमसी ते स्वारगेट त्याच्यामधला सुद्धा 90% काम पूर्ण झालं. आज त्यातला शेवटचा टप्पा जो आहे शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आज शेवटचा टप्पा आता त्याचा काही सिव्हिल वर्क आणि काही तांत्रिक त्याच्या परमिशन्स ह्या बाकी आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात, मी महिने नाही म्हणालो, आम्ही काही दिवसामध्ये या सगळ्या बाबी पूर्तता त्याची महामेट्रोच्या माध्यमातून केली जाते आणि लवकरच हा सुद्धा जवळपास 17.5 किलोमीटरचा मार्ग 100% पूर्ण होत आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या 6 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील कसबापेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे. काही स्थानकांची नावं बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होईल असं मोहोळ म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनही याच वेळी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील पेशवेकालीन सरदार मुजुमदार गणेशोत्सव दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो. या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाविषयी अधिक माहिती देत आहेत सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार.
उत्सवाचे यंदा 310वे वर्ष आहे. नारो निळकंठ उर्फ आयाबा मुजुमदार यांनी 1714 हा उत्सव सुरू केला. उत्सवात दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनाची परंपरा अव्याहतपणे आजही सुरू आहे. रविवारी 8 सप्टेंबरला ऋषीपंचमीला उत्सवाची सांगता होईल.
बळीराजाच्या बरोबरीनं शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल राज्यात विशेषतः ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या जन्मगावी परळी तालुक्यातील नाथरा इथं काल पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा केला. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लाकडी बैलांचा तान्हा पोळा साजरा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील धोडखेड इथं महिलांच्या हाती बैलाचा कासरा देऊन महिलांना मान देत बैलपोळा साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी 10 ते 12 आरोपींची ओळख पटवली असून काही जणांना अटक केली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेचा कालचा 5वा दिवस भारतासाठी आनंददायक ठरला. 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह पदक तालिकेत भारत 15व्या क्रमांकावर पोहोचला. सुमित अंटिलनं भालाफेकीमध्ये मिळवलेलं सुवर्णपदक हे कालच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य ठरलं. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या SL3 नितेश कुमारनं सुवर्णपदक जिंकलं तर सुहास यतिराज यानं SL4 इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तुलसीमती मुरुगेसन हिनं रौप्य पदक मिळवलं. याशिवाय बॅडमिंटनमध्ये तसंच तिरंदाजीत मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकं मिळाली. तत्पूर्वी थाळाफेकीत योगेश कथुनियानं रौप्य पदक मिळवलं. विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. अतिवृष्टीत 4 लोकांना प्राण गमवावे लागले असून 17 जण जखमी झाले आहेत तर 88 जनावरं दगावली आहेत. अनेक ठिकाणी शेतीचं तसंच घराचं मोठं नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 4 गावांतून पुराच्या पाण्यात अडकलेल्या 39 जणांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी सुटका केली. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 23 गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गालाही मंजुरी. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट. आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं झोडपलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.